Brand new luxury apartments. If you're in the market, listen. Brand new luxury apartments. Champion has a new property, River Park of Dublin, which is a mile south of Dublin. Location is everything. Spacious 1, 2, and 3 bedroom homes, designer finishes, resort style amenities, exceptional customer service. That's Champion. Champion's brand new luxury apartments, River Park of Dublin. Now do something about it. Visit livewithchampion.com. Livewithchampion.com.
खूब मोठे मोमेंट, खूब स्पेशल मोमेंट आहे माझ्यासाठी बिकॉज त्या एलिट क्लबचा पार्ट होणं आणि नावं बघितलं तर एवढे मोठे मोठे नावं आहेत त्यांच्यात. सुनील गावस्कर सर, राहुल भाई, विजय हजारे आहेत आणि विराट कोहली आहे. सो आय थिंक त्या लिस्टमध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. फ्रँकली स्पीकिंग, मी कधी या गोष्टीचा विचार केला नव्हता की दोन्ही इनिंग्समध्ये मी 100 करीन. बट खरंच खूप खुश आहे की ज्या सिच्युएशनमध्ये मी 100 केले, बिकॉज त्याच्या अगोदर दोन्ही मॅच मी आउट झालो होतो लवकर आणि इंडियामध्येही, म्हणजे इंडियामध्ये ती माझी फोर्थ मॅच होती. बट इंडियन कंडिशन्समध्ये मी एवढा खेळलो आहे आणि ते कुठे ना कुठे माझ्या डोक्यात होतं की इंडियामध्ये मला चांगलं करायचं आहे. बट मी स्वतःला जास्त फोर्स नव्हतं करत, स्वतःला जास्त पुश करत नव्हतं, बिकॉज मला माहिती होतं की मी बॅटिंग खूप चांगलं करत होतो त्या सिरीजमध्ये. वन डेमध्ये माझी बॅटिंग चांगली होत होती आणि जस्ट मॅटर ऑफ टाईम स्पेंड मी कसा करतो आहे विकेटवर आणि मी कसं रिॲक्ट करतो आहे त्या सिच्युएशनला, ते इम्पॉर्टंट होतं. सो मला वाटतं ते दोन्ही मी 100 केले प्रत्येक इनिंग्समध्ये. पेशन्स माझ्या फोकस आणि माझ्या डिटर्मिनेशनमुळे केले, बिकॉज मी टेक्निकमध्ये काहीच बिलकुल चेंज केला नव्हता. माझ्या डोक्यात फक्त एवढं होतं मला विकेटवर जास्तीत जास्त वेळ उभं राहायचं आहे. फोकस आणि डिटर्मिनेशन, की मी केवढा डिटर्मिन आहे चांगलं करायला. आणि ती सिच्युएशनही अशी होती बिकॉज पहिल्या इनिंगमध्ये मला आठवतं 139 आपले 6 विकेट होते आणि लॉर्ड्सवरही सेम सिच्युएशन होती त्यावेळेस. आणि मी ॲक्च्युली ते रिकलेक्ट करत होतो की माझे लॉर्ड्सवर माझं थिंकिंग कसं होतं, मी काय विचार करत होतो. सो तो विचार डोक्यात ठेवून पहिल्या इनिंगमध्ये मला 100 करायला हेल्प झाली आणि सेकंड इनिंगमध्ये 4 विकेट गेल्या होत्या आपल्या 50 की 55 रन्समध्ये. आणि त्यावेळेस विराट ॲक्च्युली चांगल्या स्पीडनी बॅटिंग करत होता. सो माझं काम जस्ट हेच होतं की दुसऱ्या एंडला मी नॉर्मल क्रिकेट खेळावं, पेशन्सनी बॅटिंग करावी. बिकॉज बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा तुम्ही फर्स्ट इनिंग्समध्ये 100 करता तेव्हा सेकंड इनिंग्समध्ये तुम्हाला असं वाटतं अरे चला आपली बॅटिंग चांगली होते, आपण त्या फ्लोमध्ये खेळूया. बट रिस्पेक्ट थिंक दॅट सिच्युएशन वॉज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट टाईम. आणि आय थिंक आमचं कम्युनिकेशन हेच होतं की आम्ही कसा वेळ स्पेंड करतो, बिकॉज टेस्ट मॅचमध्ये खूप वेळ राहिला होता आणि डोक्यात फक्त हेच होतं की नॉर्मल क्रिकेट खेळायचा, रन्सबद्दल बिलकुल विचार नाही करायचा, एस्पेशली त्या शेवटच्या सेशनमध्ये. बिकॉज नेक्स्ट डेला जेव्हा आम्ही बॅटिंग करायला आलो, मी विराटला हेच सांगितलं की तू 100 जवळ आहेस, तू स्वतःचा टाईम घेऊ शकतोस, मी आज शॉट खेळेन आणि मी चार्ज करतो की आपण कसा लवकरात लवकर स्कोर करू. सो मला वाटतं दोन्ही दिवशी माझा ॲटिट्यूड डिफरंट होता आणि पहिल्या दिवशी जस्ट टाईम वेळ घ्यायचा माझा प्रयत्न होता, सेकंड डेला स्कोर कसं क्विकली करू शकतो ते मी बघत होतो. बट आय थिंक ओवरऑल दोन्ही इनिंग्समध्ये 100 करणं खूप स्पेशल आणि नेहमी माझ्या हे मेमरीमध्ये राहील की दोन्ही इनिंग्समध्ये मी 100 केले, एस्पेशली जिथे माझा डेब्यू झाला होता आणि त्याच ठिकाणी मी दोन्ही इनिंग्समध्ये 100 केले आणि तिथेच 100 करून मी त्या एलिट क्लबमध्ये जॉईन झालो.
Brand new luxury apartments. If you're in the market, listen. Brand new luxury apartments. Champion has a new property, River Park of Dublin, which is a mile south of Dublin. Location is everything. Spacious 1, 2, and 3 bedroom homes, designer finishes, resort style amenities, exceptional customer service. That's Champion. Champion's brand new luxury apartments, River Park of Dublin. Now do something about it. Visit livewithchampion.com. Livewithchampion.com.